लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन.
नमस्कार, मी गिरीजा ओ गोडबोले आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
आता एक रॅपिड फायर राउंड. ओके, एक गोष्ट जी तुला अजूनही जमत नाही. आर यू गुड ॲट कुकिंग?
आय एम व्हेरी गुड ॲट कुकिंग. मला ना लोकांना पटकन नाही नाही म्हणते. आय फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट टू से नो, आय डोंट वॉन्ट टू डू दिस व्हॉटएवर.
ओके, एक गोष्ट जी तुला लहानपणीची बदलायला आवडेल.
मला माझे ते दात बदलायला आवडतील यार.
बदललेत की पण आता?
हो, पण आता आता ठीक आहे, पण काय कष्ट केले त्याच्यासाठी मी?
त्रास होतो ना फार.
हो.
एक गोष्ट ज्याबद्दल तुला रिग्रेट आहे की मी हे नव्हतं करायला पाहिजे.
दोन प्रेमी प्रेमाचे नावाची मी एक तुगडा फिल्म केली जी हिंदी होती. मी आणि स्वप्नील जोशीने एक हिंदी फिल्म केली होती, त्याचं नाव जिंदगी द लाइफ असं काहीतरी होतं. आणि मग ती डब केली त्यांनी आणि मग त्याचा क्लायमॅक्स शूट पण झाला नाही आहे. त्याचं काय केलं मला माहित नाही. ती दोन प्रेमी प्रेमाचे म्हणून दाखवली नंतर तुम्ही इतकी घाबरली होती की काय फिल्म आली आहे. शुड नॉट हॅव डन.
जर तू 17व्या वर्षात परत गेली तुझ्या, तर कुठली एक गोष्ट जी तू केली नाहीस ते तुला करायला आवडेल?
मी ना काही रूल नाही ब्रेक केली. सो मे बी मी एखादा अंडर 18 वाला जो एखादा रूल असतो ना, ड्रायव्हिंग ऑर समथिंग, आय ब्रेक वन रूल. आय थिंक दॅट वन थिंग आय नॉट डन.
ओके, युअर फर्स्ट व्हेकल?
माय फर्स्ट व्हेकल वॉज अन ऑल्टो सेकंड हँड. माय सिल्वर ऑल्टो. 2008.
एक कॉम्प्लिमेंट जे तू विसरू शकत नाहीस?
एक असा एक अत्यंत क्रेझी साऊंड करणारा मुलगा मला एकदा असं म्हणाला की त्याची तर गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती, त्याच्या तिच्यासारखी मी दिसते. आणि हे मी नंतर इव्हेंच्युअली व्हेरीफाय करू शकले बिकॉज तो बऱ्यापैकी रेग्युलरली टचमध्ये राहू लागला आणि त्याच्या काही जवळच्या लोकांनी मला हे सांगितलं की खरंच त्याच्या आयुष्यात जी मुलगी होती ती थोडी थोडी माझ्यासारखी दिसायची. आणि ही हॅड बॉट अ कॅन ऑफ बेगॉन टू किल हिमसेल्फ अँड ही सॉ माय फिल्म फॉर द फर्स्ट टाईम अँड ही रिअलाइज दॅट आय लुक लाईक दॅट गर्ल अँड देन ही गॉट हुक्ड अँड देन ही गॉट टॉक्ड आउट ऑफ द सुईसाईड अँड so he said you've saved my life and I don't even know about this. But mala tyadivshi ek media cha swataha cha yacha sagyacha impact kay asu shakto yachi ek janiv javalun jhari ani I think I wouldn't call it a compliment but I if I could have saved a life there's nothing more than that. I mean I'm the happiest about
it. Kya baat hai yaar. Ek fan moment of yours?
I recently met Deepak Shirke. I'm a huge fan of Pralayanath Genda Swami. I took a picture with him.
ओके, आणि सुरुची एक सवय ज्याच्यावरनं तुझी चिडचिड होते?
तू लवकर सकाळी उठत नाही यार, त्याची दुपार होते.
तू अर्ली अर्ली बर्ड?
अर्ली म्हणजे आय एम नॉट सच अन अर्ली बर्ड, बट मी सकाळी उठते म्हणजे व्हाइल इट इज स्टिल बिफोर नून.
ओके, ऑल राईट. आणि एक गैरसमज जो तुला असं वाटते की लोकांना उगाचच आहे तुझ्याबद्दल, तो कुठला आहे?
माझं वय, मी आय टर्न्ड 31 ओनली. ओके, सो आय एम यंग, जस्ट दॅट आय एम हॅपन टू बी अ मदर. आणि प्लीज डोंट आज मी टू एज ग्रेसफुली ऑल दॅट, लेट मी फर्स्ट एज. सो लोकांना जे मी एक 35-40 वर्षाची झाली असं वाटतंय ते मला माहीत नाही का वाटतंय. मी सई तामणकर, प्रिया बापट, सोनाली कुलकर्णीपेक्षा आहे की नाही माहिती नाही, पण सेम एजची असेल. आणि अमृता खानविलकरपेक्षा लहान आहे.
आज इतक्या सगळ्या गप्पा झाल्या, मला सांग की तुझ्या आयुष्यातली लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट जर मी विचारली तर ती कुठली असेल? कुठला तो एक क्षण आहे जो मे बी ऑन स्क्रीन, ऑफ स्क्रीन किंवा तुझ्या आयुष्यातला जो काही आहे तो तुला असं वाटतं की दिस इज लाईक आय वॉन्ट टू फ्रीज दॅट मोमेंट?
एव्हरी टाईम आय स्टेप ऑन स्टेज टू परफॉर्म लाईव्ह, दॅट्स इट. दॅट्स वेर आय वॉन्ट टू बी. दॅट्स एक्झॅक्टली वेर आय वॉन्ट टू डाय. दॅट्स एक्झॅक्टली वेर आय वॉन्ट टू लिव्ह फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ.
आणि बेस्ट थिंग अबाउट टुडेज इंटरव्ह्यू?
You, because if it was somebody else interview, I don't know if I would have been able to talk so much. I know you and, you know, just you have a nice knack of asking. I've never been asked these questions. Yeah, vyatirikta sagla maahiti hai lokanna. Exactly what people don't know has been spoken about today, so.
Thank you. We had so much fun today and of course, गिरीजाच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी कळल्यात. आणि इफ यू स्टील वॉन्ट टू आस्क अ समथिंग तर प्लीज सांगा फेसबुक पेजवर आर जे श्रुती रेड एफ एम, आर जे एस एच आर यू टी डबल आय आर डी एफ एम ह्या नावाने फेसबुक पेज आहे त्यावर. 93.5 रेड एफ एम बजाते रहो.